चीनीमंडी.com पॉडकास्ट। पंजाबच्या मंत्र्यांनी ऊस शेतकऱ्यांसाठी केली बोनसची मागणी। पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी बुधवारी सांगितले की केंद्र सरकारकडून घोषित ऊस FRP च्या दरातील वाढ खूपच कमी आहे। एका निवेदनामध्ये ते म्हणाले की केंद्र सरकारने ऊस शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पहिल्यापासूनच घोषित मूल्याशिवाय 70 रुपये प्रति क्विंटल दराने बोनसची घोषणा करावी। त्यांनी सांगितले की बोनस थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जावा। केंद्र सरकारने बुधवारी ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या पुढच्या विपणन वर्षासाठी ऊस मूल्य 10 रुपयांनी वाढवून 285 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला होता। मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला।